ಚೀನಿಮಂಡಿ.com ಪಾಡ್ಕಾಸ್ಟ್.
रियल इस्टेट ग्रुपकडे सापडले 3,000 कोटी रुपयांचे काळे धन. नोएडा NCR मध्ये आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यात एका मोठ्या रियल इस्टेट ग्रुपकडे 3,000 कोटींपेक्षा अधिक बेहिशोबी मालमत्ता सापडल्याचं उघडकीस आलं आहे. CBDT अर्थात सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सनं नुकतीच याबाबत माहिती दिली. आयकर विभागाच्या छाप्यावेळी ही बाब समोर आली असून CBDT ने संबंधित रिअल इस्टेट ग्रुपचं नाव सांगण्यास नकार दिला आहे. मागील आठवड्यात 25 ठिकाणी छापा टाकण्यात आला. यावेळी येथील एका रिअल इस्टेट ग्रुपकडे 250 कोटी रुपये एवढी रोख रक्कम सापडल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्याकडील ही रक्कम जप्त करण्यात आली आहे. या ग्रुपनं अनेक प्रॉपर्टीच्या ट्रान्झॅक्शनवर टॅक्सही भरलेला नाही. जवळपास 3.75 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ताही जप्त केली आहे. ग्रुपनं 3,000 कोटींचा काळा पैसा असल्याचं मान्य केलं आहे. तसंच त्यावर टॅक्स देण्याची तयारी दर्शवली आहे. छाप्यानंतर संबंधित ग्रुपची 32 बँक लॉकर सील करण्यात आली आहेत. कारवाई करण्यात आलेल्या ग्रुपकडे रोख रकमेची जी नोंद होती त्यात 250 कोटी इतका काळा पैसा असल्याचं स्पष्ट झालं. ही संपूर्ण रक्कम जप्त करण्यात आली. या ग्रुपनं अनेक मालमत्तांच्या व्यवहारांवरील करही अदा केलेला नाही. सुमारे 3.75 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ताही जप्त करण्यात आली आहे. या ग्रुपनं 3,000 कोटी रुपये इतकं काळधन असल्याची कबुली चौकशीत दिली आहे. छापेमारीच्या कारवाईनंतर संबंधित ग्रुपचे विविध बँकातील 32 लॉकरही सील करण्यात आले आहेत अशी माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाकडून अधिकृतपणे देण्यात आली आहे.